आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील अशी जागा उरली नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. हवाई दल जवानांशी साधला संवाद. नैसर्गिक वाळूचा अतिउपसा रोखण्यासाठी कृत्रिम वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मुकेश खुल्लर समितीचा अहवाल स्वीकारला. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1282 अंकांची घसरण. आयपीएल क्रिकेट सामने येत्या शनिवारपासून पुन्हा सुरू होणार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्रात दाखल. दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून टिपण्याचं सामर्थ्य भारताकडे असून पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील अशी जागा आता उरली नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंजाबमध्ये आदमपूर इथं हवाई दलाच्या तळावर ते आज सैनिकांशी संवाद साधत होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये सेना दलांनी बजावलेल्या कामगिरीचा सैनिकांच्या शौर्य धैर्य आणि युद्धकौशल्याचा त्यांनी गौरव केला. ऑपरेशन सिंदूरमुळे देशभरात अभिमान आणि एकीची भावना अधिक बळकट झाली तसंच दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना धडा मिळाला असल्याचं ते म्हणाले.
9 आतंकी ठिकाणे बर्बाद हुई, 100 से ज्यादा आतंकियों की मौत हुई. आतंक के आंकाओं को अब समझ आ गया है, भारत की ओर नजर उठाने का एक ही अंजाम होगा, तबाही. भारत में निर्दोष लोगों का खून बहाने का एक ही अंजाम होगा, विनाश और महाविनाश.
ऑपरेशन सिंदूरबाबत जनजागृतीच्या उद्देशानं भारतीय जनता पक्षानं आजपासून देशभरात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला त्यांनी तिरंगा यात्रा असं नाव दिलं असून पाकिस्तान विरोधात भारतीय लष्करानं केलेल्या यशस्वी कारवायांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर आज संध्याकाळी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. नैसर्गिक वाळूच्या अतिउपशामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा तसंच बांधकाम क्षेत्राला पर्यायी आणि टिकाऊ साधन उपलब्ध व्हावं यासाठी राज्यात कृत्रिम वाळूचं उत्पादन आणि वापर धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनातल्या त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन केलेल्या मुकेश खुल्लर समितीचा अहवाल मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत स्वीकारला. राज्यातल्या शासकीय आणि इतर कर्मचाऱ्यांना केंद्राच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 लागू झाल्या होत्या. मात्र त्यानंतर वेतन निश्चिती आणि सुधारित वेतनश्रेणीबाबत काही त्रुटी आढळल्या होत्या. त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल झालेल्या याचिकांवर न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार शासनानं मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली होती. राष्ट्रीय न्यायपूरक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातल्या उपकेंद्रासाठी नागपूर जिल्ह्यातल्या चिंचोली इथं 20 हेक्टरपेक्षा जास्त जागा द्यायचा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. तसंच रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरतं पथक योजनेलाही राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या 9 विभागीय मंडळांतून 15,46,579 नियमित विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14,55,433 जण उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या निकालात 1.71% घसरण झाली आहे. यावर्षीही मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी 96.14% इतकी आहे. तर 92.31% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.82% इतका आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. विभागनिहाय टक्केवारीमध्ये पुणे विभाग 94.81%, नागपूर 90.78%, छत्रपती संभाजीनगर 92.82%, मुंबई 95.84%, कोल्हापूर 96.78%, अमरावती 92.95%, नाशिक 93.4%, लातूर 92.77% इतका निकाल लागला आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या 10वी 12वीच्या परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही आपण ऐकू शकता. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1282 अंकांची म्हणजेच सुमारे 1.5% घसरण नोंदवत 81148 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 346 अंकांनी घसरून 24578 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात आज 2559 कंपन्यांचे शेअर्स वधारले, 1402 कंपन्यांचे शेअर्स घसरले आणि 140 कंपन्यांचे शेअर्स स्थिर राहिले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयनं आयपीएल स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार येत्या शनिवारी म्हणजे 17 मे पासून पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांमध्ये बेंगळुरू इथं सामना होईल, तर 8 मे रोजी धरमशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये अर्ध्यावर सोडलेला सामना आता 24 मे रोजी जयपूरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 9 मे पासून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित केले होते. आता पुन्हा एकदा हे सामने खेळले जाणार आहेत. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं 94 पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात 36 सुवर्ण, 30 रौप्य आणि 28 कांस्य पदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेचा आजचा 10वा दिवस असून आज झालेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या परीना हिने सुवर्णपदक जिंकलं आहे. याच स्पर्धेत महाराष्ट्राच्या देवांगी पवार हिनं कांस्य पदकाची कमाई केली आहे. बॉल जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या किमया कारळे हिनं सुवर्णपदक जिंकलं असून परीनाला रौप्य पदक मिळालं आहे. देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी देशातलं ऊर्जा क्षेत्र आधुनिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भविष्याच्या दृष्टीनं सज्ज असायला हवं असं मत केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल यांनी आज मांडलं. पश्चिम प्रभागातल्या राज्यांच्या स्थानिक ऊर्जा परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. अशा स्थानिक परिषदांमुळे त्या त्या ठिकाणच्या समस्या सोडवायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आज निवृत्त झाले. 10 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. निवृत्तीनंतर आपण कोणतंही लाभाचं पद स्वीकारणार नाही असं खन्ना यांनी स्पष्ट केलं असून कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशाच्या लखप्रकाशात प्राणीगणना केली जाते. यामध्ये एका मचाणावर 2 निसर्गप्रेमींना मुक्कामाची संधी दिली जाते. काल या उपक्रमात 165 पर्यटकांनी 81 मचाणीवरून निसर्ग अनुभव घेत प्राणीगणना केली. यावर्षी कोअर झोन वगळता बफर क्षेत्रातल्या चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव आणि शिवणी या 6 परिक्षेत्रातल्या मचाणांवर हा उपक्रम राबवण्यात आला. राज्याच्या विविध भागात आज वळवाच्या पावसानं हजेरी लावली. मुंबईच्या पूर्व उपनगरात आज सकाळी 9 वाजल्यापासून अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. भारतीय हवामान विभागानं मुंबई शहरात आज आणि उद्यासाठी येलो अलर्ट जारी केला असून शहरात वादळी वारे, गडगडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. नाशिक शहर आणि परिसरात सलग 3र्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. आज दुपारनंतर ढगाळ वातावरण झालं आणि पावसाला सुरुवात झाली. अल्पावधीतच मुसळधार पाऊस झाल्यानं शहरातले अनेक रस्ते बंद झाले असून मोठी झाडं उन्मळून पडली. पुणे शहर आणि परिसरातही मुसळधार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं बंगालच्या उपसागरातला दक्षिण भाग व्यापला असून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात तो पोहोचला आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसात मान्सून आणखी पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकणात उद्या सकाळपर्यंत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील अशी जागा उरली नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. हवाई दल जवानांशी साधला संवाद. नैसर्गिक वाळूचा अतिउपसा रोखण्यासाठी कृत्रिम वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मुकेश खुल्लर समितीचा अहवाल स्वीकारला. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1282 अंकांची घसरण. आयपीएल क्रिकेट सामने येत्या शनिवारपासून पुन्हा सुरू होणार आणि नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्रात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:20 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.